आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात उद्या मुंबईत चर्चा। एआय इम्पॅक्ट समिटला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात। अजित पवार यांच्या निधनानंतरच्या दुखट्याच्या काळात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। राजस्थानात कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू। आणि सीबीएसईची 10वी आणि 12वीची परीक्षा उद्यापासून, पहिली परीक्षा देणाऱ्यांनाच 10वीची दुसरी परीक्षा देता येणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून 3 दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे। उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा यावेळी ते घेतील। त्यानंतर ते फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील। दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक, उद्योगपती, संशोधक आणि नवोन्मेषकर्मी या कार्यक्रमात भाग घेणार आहेत। मॅक्रॉन यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत। एआय इम्पॅक्ट समिट 2026 औपचारिक उद्घाटन आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे। त्यापूर्वी त्यांनी भारत मंडपम इथं विविध कंपन्या आणि संस्थांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी केली आणि त्यांचं तंत्रज्ञान जाणून घेतलं। या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 पेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं आहे। 20 पेक्षा जास्त देशांचे नेते आणि 45 पेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं परिषदेत सहभागी होणार आहेत। 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे। या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या क्रिएटर अर्थव्यवस्थेला देशाच्या मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा आणि कुशल लोकसंख्येमुळे बळकटी मिळत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं। कृषी, हवामानाचे अंदाज, उत्पादकता या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम व्यापक असल्याचं ते यावेळी म्हणाले। या तंत्रज्ञानाचे संभाव्य तोटे कमी करून त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं। या परिषदेत 5 नाविन्यपूर्ण स्टार्टअपसह भारतातल्या वेगानं वाढणाऱ्या एआय आणि गेमिंग संस्थेशी संबंधित चर्चा आणि प्रदर्शनांचा समावेश आहे। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज या परिषदेत सार्वजनिक आरोग्यासाठी एआय या विषयावर चर्चा आयोजित केली होती। मिशन कर्मयोगीवरचा एक स्टॉलही यात आहे।
देशात न्यायालयाप्रमाणेच काम करणाऱ्या क्वासी ज्युडिशियल अर्थात न्यायिकवच संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणांप्रकरणी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत। न्यायाधिकरण आणि तत्सम न्यायिकवत संस्थांच्या अनेक पदं रिक्त आहेत, तसंच त्यांचे अधिकार आणि स्वातंत्र्य याबाबत स्पष्टता आवश्यक आहे, असं यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेत म्हटलं आहे। गोव्याच्या आरपोरा नाईट क्लब आग प्रकरणातल्या पीडितांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी गोवा सरकारची असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं दिला आहे। या दुर्घटनेत कामगारांच्या मूलभूत हक्कांचं हनन झाल्याचं न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे। गेल्या डिसेंबरमध्ये आरपोऱ्यातल्या बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबमध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू झाला होता। त्यासंदर्भात दाखल जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला। भारत आणि पोर्तुगीज सरकारमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार मुदतपूर्व सुटका मिळावी यासाठी कुख्यात दहशतवादी अबू सालिम याने दाखल केलेला अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला। पोर्तुगीज सरकारबरोबर झालेल्या प्रत्यार्पण करारात 25 वर्षांचा तुरुंगवास पूर्ण झाल्यानंतर सालेम याची सुटका करावी लागेल असं नमूद होतं। सालेम गेली 25 वर्ष कोठडीत असल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी केला, मात्र सालेम याच्या कोठडीची 25 वर्ष पूर्ण झालेली नाहीत असा युक्तिवाद सरकारनं न्यायालयात केला। न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या पीठाने सालेमचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज फेटाळला, मात्र त्याला उच्च न्यायालयात दाद मागता येईल असं स्पष्ट केलं। गेल्या महिन्यात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडून करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 28 ते 30 जानेवारी या कालावधीत शासकीय दुखवटा जाहीर केला होता। याच काळात 75 शाळांना भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारी प्रमाणपत्रं जारी झाली होती। राजस्थानमध्ये भिवाडी इथल्या एका औद्योगिक वसाहतीतल्या कारखान्यात आज सकाळी लागलेल्या आगीत 8 कामगारांचा मृत्यू झाला तर काही कामगार आत अडकले असल्याची शक्यता आहे. कारखान्यात स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. या ठिकाणी मदतकार्य अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत. भारतातले आणि परदेशातले 46 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. या परीक्षेचे पेपर फुटल्याच्या अफवांना विद्यार्थ्यांनी आणि इतरांनी बळी पडू नये असं आवाहन परीक्षा मंडळानं केलं आहे. सीबीएसई 10वीच्या परीक्षा 10 मार्च रोजी तर 12वीच्या परीक्षा 9 एप्रिल रोजी संपतील. 10वीच्या विद्यार्थ्यांना यंदा गुण सुधारण्यासाठी दुसऱ्यांदा परीक्षा देता येईल. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
सीबीएसई यंदाच्या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी परीक्षा 2 वेळा घेणार आहे. विद्यार्थ्यांना यातल्या पहिल्या परीक्षेच्या किमान 3 विषयांचे पेपर द्यावे लागतील. एखाद्या विद्यार्थ्यानं पहिल्या परीक्षेत किमान 3 किंवा त्यापेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली नसेल तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. पहिल्या परीक्षेला जे विद्यार्थी बसू शकणार नाहीत त्यांना दुसऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी अशी विनंती अनेक पालकांनी दाखल केली होती. त्यावर मंडळानं हे स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व उत्तीर्ण आणि पात्र विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमातून विज्ञान, गणित, सामाजिक विज्ञान आणि भाषा या 3 विषयांपैकी कोणत्याही विषयात कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल असं सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी म्हटलं आहे.
नोकरीसाठी जमीन प्रकरणी माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्याविरुद्ध दिल्लीतल्या एका न्यायालयात आज आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणी आपण दोषी नसल्याचं सांगत लालू प्रसाद आणि राबडी देवी यांनी खटला लढवण्याची तयारी दाखवली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 27 तारखेला होणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी 7 जणांना आज विशेष न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 1 फेब्रुवारी रोजी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या पथकाने काल रात्री हरियाणा आणि राजस्थानमधून 7 जणांना अटक केली. यात मुख्य आरोपी दीपक शर्मा याचाही समावेश आहे. या अटकेमुळे एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य अद्याप फरार आहे. या सर्व आरोपींविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत देशाच्या आयात केलेल्या चांदीच्या मूल्यात 128% वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षात या कालावधीत 3 अब्ज 39 कोटी अमेरिकन डॉलर चांदीची आयात झाली होती. यंदा हे प्रमाण 7 अब्ज 77 कोटी अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचलं. या कालावधीत आयात केलेल्या सोन्याच्या मूल्यात सुमारे 2% वाढ झाली. भारतीय अधिकाऱ्यांचं एक पथक पुढच्या आठवड्यात अमेरिकेला जाऊन भारत अमेरिका व्यापार कराराच्या मजकुराला अंतिम स्वरूप देईल अशी माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दिली. हा दौरा येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. भारत आणि अमेरिकेने दिलेल्या संयुक्त निवेदनात व्यापार करारासाठीची चौकट अंतिम करण्यात आली होती. यात कराराचे आराखडे मांडले होते. या आराखड्यांना कायदेशीर करारात रुपांतरित केल्यानंतर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या करण्यात येतील असं अग्रवाल म्हणाले. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांचा सामना सुरू आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ड गटात दिल्लीत झालेल्या सामन्यात अफगाणिस्ताननं संयुक्त अरब अमिरातवर 5 गडी राखून विजय मिळवला. संयुक्त अरब अमिरातीनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 160 धावा केल्या. अफगाणिस्ताननं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्याचे 4 चेंडू बाकी असताना पार केली. क गटात कोलकाता इथं झालेल्या सामन्यात इंग्लंडनं इटलीवर 24 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं 7 गडी गमावून 202 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना इटलीचा डाव 178 धावांवर आटोपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात उद्या मुंबईत चर्चा. एआय इम्पॅक्ट समिटला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात. अजित पवार यांच्या निधनानंतरच्या दुखवट्याच्या काळात 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. राजस्थानात कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. आणि सीबीएसईची 10वी आणि 12वीची परीक्षा उद्यापासून. पहिली परीक्षा देणाऱ्यांनाच 10वीची दुसरी परीक्षा देता येणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.